घडविला ज्ञानी इतिहास उघडविला ज्ञानी इतिहास बदलता देश अग्रणी त्यात शिल्पकार नव्या भारताचा शिल्पकार नव्या भारताचा कैवारी दीन दली तांता पोवाडा गाती
सारचाचा जी जी पोवाडा गाती सारचाचा जी जी जी
बाबासाहेब आंबेडकर थोर बाबासाहेब आंबेडकर थोर आठवा आचार दिव्य सुविचार ज्ञान योगी तुझा बुद्ध झाला ज्ञान योगी तुझा बुद्ध झाला जातपात बंध तोडण्याला समाज क्रांती दोन हजार वर्षापूर्वीचा ऐका इतिहास चार मजल हिंदू धर्मास ठाव समजास नवल म्हणजे जिने नाही एकमेका जोडण्यास जो जिथे जन्माला आलाय जन्माला तिथे कोंडाला कोंडचा कवाड कायम बंद कुत्रिमांद्र पवित्र त्या ना दलितांची किंवा कुणा येईना तिचा विटाळ ही त्या ना सावलीचा विटाळ ही त्या ना न्याय द्यावा कसा कुणी त्या ना दलितांचा करण्या उद्धार दलितांचा करण्या उद्धार जन्मला थोर भीम महाशूर 1891 सालात बैराग्याची वाणी खरी ठरणार दलित बंधूंचे पांग फेरणार बालपणी केला निर्धार जन्मभर सतत लढणार ज्ञानशक्ती खरा आधार खूप शिकून पदव्या घेणार तेरा साली परदेशी गेला सारी शक्ती लावली शिकण्याला पैसे कुठं पुरत जेवण्याला कॉफी केक मासळी खाऊन भागवी भूकेला 15 साली एम ए झाला गहन अभ्यास जातीवर केलाय प्रहार करून मनूला शह दिला खालच्याना आणि दलितांना विद्याशास्त्र वस्त्र धन मिळू नाही दिलं
त्यांना
जाती संस्था या मूळ टिकली आपल्या देशाला इंग्रजी भाषावादीन नव विचारांची ती खाण क्रांतीची देश से दान ज्ञानाची नाही मगवाण वाघाचा बच्चा हा वाघ पत बिल्ल वाघिणीच दूध वाघांच्या डरकळ्याने देश गेला विद्येची आत्मसात केली किती सरोवर विहीर जिथे पाणी भरपूर सारे किती पुरे तूर पर यांनी टूर पर सदा टूर दलितांना मज्जाव बर हो पाणी नाही त्यांना सत्याग्रह केला जोरदार भीतू शाही गारे गार बाबरा तिखंडात फार महाडस तळ चवदार हो दलितांना कुल केला वाचनात वेड भरपूर ग्रंथ विकत घेण्यावर भर वाटल्यावर खून करणार राजगृहात पसरले ग्रंथ
सर्व गरबर
असं पैलू बुद्धीची जोड अशा पैलू बुद्धीची जोड, विद्वत देश ज्याच्या नाही तोड, युक्तिवाद ज्याचे बिन तोड, युक्तिवाद ज्याचे बिन तोड, आणि असा डावा दुजा कुणी सवाल माझा बिन
तोड,
बुद्ध फुले आणि कबीर, बुद्ध फुले आणि कबीर, दैवत बाबांची थोर, तीन शब्दात सांगती सार, तीन शब्दात सांगती सार, सर्व माणस समान भूवर, स्वातंत्र्य बंधुभाव समतेवरती, स्वातंत्र्य बंधुभाव समतेवरती, परिशांती नाही चित्ताला, परिशांती नाही चित्ताला, भेदभाव चळवादाला उतारा नको असल्या गोष्टीला, आणि असा धर्म हवा आज मला, 56 साली निर्णय केलाय, आणि ऑक्टोबरच्या 14 तारखेला कवटाळी बुद्ध धर्माला
शांती चित्ताला, शांती चित्ताला,
माझा बोल खरा मी केला, माझा बोल खरा मी केला, घ्यावं ध्यानाला विनंती तुम्हाला, जबाबदारी तुमच्या शिरावरती, जबाबदारी तुमच्या शिरावरती, बौद्ध धर्माची वाढवा माहिती, नाही तर चित होईल सर्व जगती,
नाही तर चित होईल सर्व जगती, आजी
गडबिना ज्ञानी इतिहास, गडबिना ज्ञानी इतिहास, बदलला देश अग्रणी त्यात शिल्पकार नव्या भारताचा, शिल्पकार नव्या भारताचा, कैवारी दिन दलितांचा, पोवाडा गाती सारे
त्याचा, पोवाडा गाती सारे त्याचा, पोवाडा